श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीची 23वी ओवी काल घेऊन झाली. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊनी असे काही, आणि दृश्य विण काही दृष्टत्व असे. दृश्य आहे म्हणून दृष्ट आहे, दृष्टा दृश्य आहे म्हणून दर्शन आहे, आणि वास्तविक पाहता दृश्य दृष्ट आणि दर्शन हे तीन वेगवेगळे नाहीच, म्हणजे हे त्रिपुटी म्हणण्या इतके वेगळे नाहीच, असा उल्लेख या ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना केला. आज 24व्या ओवीला आपण सुरुवात करूया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. म्हणून दृश्याचे जालेपणे दृष्टी दृष्टत्व होणे पुळती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. म्हणून दृश्याचे जालेपणे, म्हणून दृश्य असल्यामुळेच ज्ञानाला दृष्टित्व प्राप्त होते. म्हणून दृश्याचे जालेपणे दृष्टी द्रष्टृत्व होणे, आणि पुढे काय, पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. परंतु दृश्य गेल्यानंतर दृष्टी आणि दृष्टा हे दोन्हीही बरोबर जातात असे समज. एकदा का दृश्य लोप पावलं की मग त्या दृष्ट्याचं काय कारण आणि त्या दृष्टीची पण काय गरज, या दोघांची गरजच राहत नाही. म्हणून ही त्रिपुटी, या त्रिपुटीला काही अर्थ नाही असं जे माऊली सांगत आहे चांगदेवांना, त्याचा अर्थ हा होतो की जर दृश्यच लोपलं, कारण हा सगळं विश्व, या सगळ्या विश्वामध्ये जो चराचरामध्ये ज्या चैतन्याचा वास आहे, त्या आत्म्याचा वास आहे, ते जर एकसारखं सगळं झालं आणि तिथे दृश्य म्हणून जर काही उरलं नाही, तर त्या अवस्थेमध्ये मग दृष्टा तरी कोण आणि दर्शन तरी कशाचं. माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना पत्राच्या आरंभीच स्वस्ती श्री वटेशु, चांगदेवा तुझे कल्याण असो. श्री वटेश हे चांगदेवांच्या सद्गुरूंचे नाव होते. ब्रह्म चैतन्य परमात्म्याचे स्वरूपही आहे, ते पण वटेश आहे. सद्गुरु परब्रह्म स्वरूपच असतात असे श्री गुरुगीतेतही भगवान शिवांनी सांगितलेले आहे, आणि म्हणूनच गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, म्हणजे गुरुरेव परब्रह्म आणि तस्मै श्री गुरुवे नमः. या माऊली ज्ञानेश्वरांच्या पत्रातून चांगदेवाला आत्मबोध व्हावा म्हणून ज्ञानदेवांनी प्रारंभीच महावाक्याचा उपदेश केला दिसतो. ते महावाक्य स्वस्ती श्री वटेशु, तू श्री वटेश, तूच परब्रह्म आहेस असे श्री वटेश या संबोधनाने केलेलं आहे. म्हणजे वटेश म्हणून नुसतं चांगदेवाचं नाव किंवा त्यांच्या गुरूंचं नाव किंवा शंकराचं नाव असं नाही, तर तूच हे सर्व आहेस असं सुरुवातीला पहिल्या ओवीच्या पहिल्या पार्टमध्येच, पहिल्या चरणामध्येच, चांगदेव पासष्टीच्या या पत्रामध्ये पहिल्या चरणातच माऊलींनी ते उरकवून टाकले आहे. त्वं ब्रह्म असी, म्हणजे तूच ब्रह्म आहेस. अष्टावक्र गीतेमध्ये सुद्धा अष्टावक्रांनी जनकाला हेच सांगितलंय की तूच ब्रह्म आहेस. महान योग्याला केवळ योगी म्हणून संबोधण्यात काही महत्व नाही. कोणी महान योगी असेल तर त्याला नुसतं योगी म्हणणे त्याला काही अर्थ नाही. माऊली, फिलॉसॉफिकली खूप वरच्या दर्जात आहेत. चांगदेवांना जरी प्रश्न पडला की चिरंजीव लिहू की तीर्थरूप लिहू की तीर्थस्वरूप लिहू, पण माऊलीने एका क्षणात तो प्रश्न सोडवला. स्वस्ती श्री वटेशु. आता हा उल्लेख आपल्यापेक्षा कितीही मोठा असेल किंवा कितीही खालचा असेल किंवा कसाही असेल, तर जेव्हा तुम्ही त्याला वटेशु म्हणून संबोधता, म्हणजे त्याच्यामध्ये आत्मस्वरूप पाहता, त्याला ब्रह्मयोग्यतेचा ठरवता, सुरुवातीलाच आत्मसाक्षात्कारी ठरवता, मग तिथे सुरुवातीला तुम्ही काहीही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. त्याला आत्म्याचा बोध व्हावा म्हणून तू ब्रह्म, तूच आत्मा आहेस, असा आत्मज्ञानाचा मार्ग माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना दाखवलेला आहे. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर ओवी लिहिली आहे. जैसा दीपू दीपे लाविला, लावताची तत्समान झाला, तैसा निश्चळास गुरु भेटला, तो तत्काळ झाला तद्रुप. जैसा दीपू दीपे लावला, लावताची तत्समान झाला. आता इथे फार गहन गोष्ट अशी आहे की जेव्हा एक सद्गुरु आपल्या सत्पात्र शिष्याला, अधिकारी शिष्याला ज्ञान प्रदान करतो, तेव्हा ते ज्ञान पद त्याला ट्रान्सफर करण्याची जी क्रिया आहे त्या इतर ट्रान्सफरच्या क्रियेपेक्षा निराळी आहे. आता एनर्जी ट्रान्सफर जे होत असते त्याच्यामध्ये ज्या सर्वसामान्य पद्धती आहेत, एक तर कन्व्हेक्शन, कंडक्शन, त्यानंतर रेडिएशन, हे हीट ट्रान्सफरच्या ज्या क्रिया आहेत, म्हणजे उष्णता कशाने ट्रान्सफर होते. एखादी लोखंडाची छडी असेल, तिच्या एका टोकाला गरम करावयाला सुरुवात केली म्हणजे हळूहळू त्या लोखंडाच्या छडीचे जे कण, मॉलिक्यूल किंवा अणू, ते एक अणू गरम होऊन दुसऱ्या अणूला गरमी देतो आणि हळूहळू हळूहळू ती गरमी पुढे पुढे जात असते. म्हणून क्षणे क्षणे ती उष्णता त्या संपूर्ण छडीमध्ये एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत, जणू काही एखादा माणूस चालत चालत जातो तसे ते अणू चालत चालत जातात. एक हा प्रकार झाला. दुसरा कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शनमुळे जसं वारा, एक खोली आहे, एका खोलीमध्ये आपण एक हीटर लावला, त्या हीटर लावल्यामुळे खालचे जे हवेचे मॉलिक्युल्स आहे ते गरम होतात आणि ते वर जातात, हलके होऊन, हलके असल्यामुळे ते वर जातात. एक दुसऱ्याला ट्रान्सफर करत नाही एनर्जी, तर तो गरम झाल्यामुळे तो वर जातो. जसं आपण एक बकेट असेल, त्या बकेटमध्ये आपण एक रॉड लावतो पाणी गरम करायला, तर ते पाणी गरम करायची रॉड जेव्हा आपण त्यात लावतो तर बकेटमध्ये त्या खालून वरपर्यंत बुडबुडे येत आहेत असं दिसतात, तर ते बुडबुडे नसून ते पाण्याचे मॉलिक्युल्स गरम झाल्यानंतर ते खालून वर येतात. ती आपली ऊर्जा दुसऱ्यांना देत नाही, त्यांची उष्णता त्यांच्याजवळच असते आणि त्या उष्णतेमुळे, गरम झाल्यामुळे ते वर येतात आणि त्यांच्या ठिकाणी थंड पाणी जाते. तर ही झाली कन्व्हेक्शनची क्रिया. तिसरी क्रिया रेडिएशन. सूर्य किती लांब आहे, सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत येते, आपल्यापर्यंत सूर्याची उष्णता पृथ्वीवर यायच्या आधी ती उंच डोंगरावर पहाडांवर इतक्या उंच उंच ठिकाणी असते, पण तिथे टेम्परेचर कमी असते. पण ती उष्णता जेव्हा पृथ्वीवर येते, पृथ्वीवर टेम्परेचर जास्त असते खाली, आहे ना कमाल. तर हा जो प्रकार आहे याला रेडिएशन म्हणतात. तर हे संवहन आणि हे कन्व्हेक्शन या सगळ्या ज्या एनर्जी ट्रान्सफर, अशी एनर्जी ट्रान्सफर सद्गुरूसुद्धा करतो. एक प्रकार असतो त्याला इंडक्शन म्हणतात. इंडक्शन म्हणजे याच्यामध्ये आपल्या या ग्रुपमध्ये फॉर्च्युनेटली सगळं सर्व प्रकारची लोकं आहेत, आणि एक विशिष्ट प्रकारची लोकं म्हणजे जे मोटर रिवाइंडिंगचं काम करतात ना, ती पण याच्यामध्ये आहेत. या ग्रुपमध्ये काही लोकं अशी आहे जे मोटर रिवाइंडिंगचं काम करतात. ते फार चांगल्या घरातून आहेत, त्यांच्या मायबापांनी त्यांना आध्यात्मिक शिक्षण दिलं आहे, म्हणून ते या ग्रुपवरती ज्ञानेश्वरी ऐकतात, चांगदेव 65 ऐकतात. आता त्यांना हे इंडक्शन माहिती आहे. इंडक्शन कसं असते, मोटरमध्ये एक कॉईल असते, त्या कॉईलमध्ये करंट पास होतो आणि मधात मॅग्नेट असते. त्या मॅग्नेटमुळे तो इलेक्ट्रिकल फील्ड इंडक्ट होऊन दुसऱ्या कॉईलमध्ये वेगळ्या प्रकारची एनर्जी जनरेट करतो, आणि या इंडक्शनमुळे ते मॅग्नेट फिरू लागते, त्याला आर्मेचर म्हणतो आपण. आणि ते मॅग्नेट फिरल्यानंतर त्या आर्मेचरमुळे सक्शन निर्माण होते, त्यामुळे विहिरीतलं पाणी ती मोटर शोषून घेते, वर फेकते, नाही का. एक सक्शनचा पंप असतो आणि एक डिलिव्हरी पाईप असतो, तर त्या पाण्याची डिलिव्हरी बाहेर होते. तर तो ऊर्जेचा प्रकार जो आहे त्याला इंडक्शन म्हणतात. आता सद्गुरू जे करतात, सद्गुरू यापैकी काहीच करत नाही. सद्गुरू एनर्जी मात्र ट्रान्सफर करतात. ज्ञान म्हणजे काय, एनर्जी. चैतन्यचा प्रभाव म्हणजे काय, एनर्जी. आत्मासुद्धा एनर्जीचाच फॉर्म आहे, ऊर्जेचाच प्रकार आहे. आता सद्गुरू काही न करता ही प्रोसेस हँडल करतात. प्रत्येक गुरु जो असतो, देह त्यागाच्या आधी त्याची ही गरज असते की त्याला एक सत्पात्री शिष्य मिळावा, चांगला अधिकारी शिष्य मिळावा, ज्याला ती ज्ञानाची पूर्ण ऊर्जा देऊन टाकेल. त्या ज्ञानातूनही मुक्त होणे ही खरी मुक्ती आहे. नुसतं अज्ञानातून मुक्त होणे, अहंकारातून मुक्त होणे, कर्मातून मुक्त होणे, कर्मबंधातून मुक्त होणे ही तर मुक्ती आहेच, पण मुक्तीची सर्वात शेवटली स्टेज त्या ज्ञानातूनही मुक्त होणे, कारण त्या ज्ञानामध्ये सुद्धा अहंकार लपलेला असतो. त्यातूनही मुक्त व्हायचं आहे. मग ते कसं होईल, ते कसं ट्रान्सफर होईल, ते फिजिकली ट्रान्सफर करता येत नाही. त्यासाठी त्या शिष्याची गुणग्राहकता महत्त्वाची आहे. हा जो चैतन्याचा लोंढा सद्गुरूपासून निघाला, तो त्या शिष्याच्या अंतकरणामध्ये पूर्ण समाविष्ट झाला पाहिजे, तर ते ज्ञान ट्रान्सफर झालं. आणि ते स्पर्श करून होत नाही. असं म्हणतात की गुरुनी शिष्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला ते सगळं, तसं विसं काही नाही आहे. हात ठेवायची काही गरज नाही आहे, कारण ज्याचा दिवा त्याच्या आतमध्ये आहे तो प्रदीप्त व्हायचा आहे. आणि तो प्रदीप्त व्हायसाठी ही ओवी, जैसा दीपू दीपे लाविला, लावताची तत्समान झाला. इथे तत्समान झाला, एकनाथी भागवतातली ही ओवी, नाथ महाराजांनी तत्समान शब्दाला महत्त्व दिलेलं आहे. तत्समान कसा होईल, आपुलीय संसाठी करुणी ठेला, माऊली आपल्या ज्ञानेश्वर आपल्या अभंगामध्ये म्हणतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे क्षेममी वाहीन देईन, क्षेममी देईन पांडुरंगा. तर तिथे आपुलीय संसाठी करुणी ठेला, आपल्या योग्यतेचा करून ठेवतो देव त्याला. तर तो सद्गुरू त्या शिष्याला त्या क्षणी तिथेच आपल्या योग्यतेचा करतो. लावताची तत्समान झाला, तैसा निश्चळास गुरु भेटला, तो तत्काळ झाला तद्रूप. आता तद्रूप होण्यासाठी जी कंडिशन आहे, तैसा निश्चळास गुरु भेटला, जो निश्चळ असेल त्याला गुरु भेटेल. निश्चळ असणे गुणग्राहकता इतकी जास्त असणे आणि चित्ताचं पावित्र्य इतकं उच्च दर्जाचं असणे म्हणजे मग त्या गुरुचा जो चैतन्याचा झरा त्या शिष्याच्या हृदयामध्ये समाविष्ट होतो आणि तेव्हा ते ज्ञान आपोआप ट्रान्सफर होते. जया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या माऊली म्हणतात, ते ज्ञान हृदयी प्रविष्टे, अशा प्रकारचा झरा सद्गुरूंच्या अंतकरणाचा बोध तो जेव्हा ट्रान्सफर होतो, ते चैतन्य जेव्हा त्याच्या हृदयात शिष्याच्या हृदयात ते ज्ञान हृदयी प्रविष्टे आणि शांतीचा अंकुर फुटे. जसा तो दिवा लागला तसा शांतीचा अंकुर फुटतो आणि ती ही शांती ही वेगळी शांती आहे बरं का. ही निरो शांती, किर्र किड्यांचा आवाज येणारी शांती किंवा एकांतात बसून प्राप्त होणारी शांती या शांतीच्यापेक्षा निराळी शांती आहे. मग तेव्हा आत्मज्ञान प्रकट होते, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. अशा त्या हृदयामध्ये आत्मबोधाचा विस्तार होऊ लागतो. तैसा निश्चळास गुरु भेटला तो तत्काळ झाला तद्रूप, असा त्याचा अर्थ होतो. मग जेवती, त्याच्या पुढची स्टेप फार सुंदर ओवी आहे बरं. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे. मग जेवती, मग जिकडे पाहाल तिकडे जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे. तेथ आप परू नेणीजे निर्धारिता. अरे मी कोण आणि तू कोण याचा निर्धार करूनही निर्धार करता येत नाही. तीथ आप परू नेणीजे निर्धारिता. किती मनापासून निश्चय केला, निर्धार केला, तरी मी कोण आणि तू कोण याचा निर्धार सुद्धा करता येत नाही, डिफाईन सुद्धा करता येत नाही. अशी ती उच्च अवस्था. ही शांती कोणती? श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागा शांतिरणंतरम. ती वाली शांती. अभ्यासापेक्षा ज्ञान गहन, ज्ञानापेक्षा ध्यान गहन, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग गहन, आणि त्या कर्मफल त्यागापेक्षाही ती शांती गहन आहे. म्हणजे त्या शांतीच्या अवस्थेत जाणारा जो शिष्य असतो त्याच्यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे? एसेन्शियल क्वालिफिकेशन अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्मफल त्याग, ही चार एसेन्शियल क्वालिफिकेशन्स आहेत. त्यानंतर तो त्या शांतीला पात्र होतो. आणि चांगदेवा, तू तर आत्मा आहेस आणि मग हे जगत दिसते ते काय? हे सगळे दृश्य आहे. दिसणारे दृश्य जगत सत्य की असत्य? आता जगाला असत्य भासमान म्हटले तर सामान्य माणसाला ते पटत नाही आणि खरोखरीही तसं नाही, कारण असत्य नाही. त्या मिथ्याचा अर्थ असत्य असा नाहीच आहे. जगन मिथ्या म्हणजे शंकराचार्यांनाही खोटं आहे असं म्हणायचं नाही आहे. प्रत्यक्ष दिसणारे भासमान जगत असत्य कसे म्हणावे? हे असत्य कसे असू शकेल? स्वप्नातही आपण असेच दृश्य जगत पाहतो. आपण जे स्वप्न पाहतो त्याच्यामध्ये तर आपल्याला हे सगळं दिसते ना. आता स्वप्न असेपर्यंत ते स्वप्नातील जगत सत्यच वाटते, पण जाग आला की मग ते हरवते आणि मग ते असत्य होते. अशी अवस्था आपणा सर्वांची आहे. दृश्य जगत हे डायनामिक आहे, हे परिवर्तनशील आहे, हे नश्वर आहे. हे असताना सुद्धा त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य हे मात्र शाश्वत आहे. चांगदेवांना हेच पटवून सांगत आहे माऊली की त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य ते मात्र शाश्वत आहे, एरवी हे जगत डायनामिक आहे, हे मिथ्या आहे, हे भासमान आहे, हे भासतं. याचा उद्या नाश होऊ शकतो, कुठे सुनामी येऊ शकते, कुठे अर्थक्वेक येऊ शकतात, कुठे व्होल्कॅनो फुटू शकतो, कुठे वादळ येऊ शकतं, कुठे क्लाउड ब्रस्ट ढगफुटी होऊ शकते, काहीही होऊ शकतं, हे सगळंच्या सगळं नश्वर आहे. पण याच्यामधलं चैतन्य ते मात्र शाश्वत आहे, ते सस्टेनेबल आहे, ते कंटिन्यूड आहे. आज वेळेची मर्यादा पाळून इथे थांबूया. तत्पूर्वी या ओवीची पुनरुक्ती. म्हणून दृश्याचे जालेपणे दृष्टी दृष्टत्व होणे पुढती गेली या जाणे तैसेची दोन्ही. म्हणून दृश्य असल्यामुळेच ध्यानाला दृष्टीत्व प्राप्त होते, पण दृश्य गेल्यानंतर दृष्टी आणि दृष्टा हे दोन्हीही त्याबरोबरच संपतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ध्यान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय.